क्या बात है, कडक गाणं सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. 8:50 झाले तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये T20 वर्ल्ड कप अँड आज की मॅच इंडिया वर्सेस न्यूझीलंड. येस, आणि याच मॅच कडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या. म्हणजे जेव्हापासून वर्ल्ड कप T20 सुरू झाला तेव्हापासून ही गोष्ट जाणवत होती की फाईन, पहिल्या काही मॅचेस इट्स ओके, आता खरा मजा सुरू होणार आहे. विजयी सुरुवात करण्यासाठी भारत आतूर आहे आणि न्यूझीलंडचा संघ सुद्धा ताकदवान भरपूर आहे. जळून आणण्यासाठी केले असलेले परिश्रम असले तरी सुद्धा वाक्यांमध्ये प्रचंड सच्चाई आहे. एकूणच विराट कोहलीचं म्हणणं होतं की बाबांनो, आम्ही यांना प्रत्येक सामन्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. बाबा तू थोडस आहे ना T20 मॅचेस मध्ये म्हणा अनुष्काकडे दुर्लक्ष कर, इतरांचं आणि तुझं सगळ्यांचं लक्ष आपोआप केंद्रित होईल मॅचेस वरती. असो, महेंद्रसिंग धोनीला प्रचंड कॉन्फिडन्स आहे आणि आजचं जे स्टेडियम आहे VCA स्टेडियम जामठा, हे स्टेडियम आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे, फलंदाजीसाठी चांगलं आहे असं मानलं जात आहे. बघूयात आता काय रिझल्ट पाहायला मिळतील. 7:30 वेळ ठरलेली आहे त्यामुळे सगळी धमाल मजा मस्ती. ओ वा रे वा, काय आपल्या स्टेडियमवर मॅच पाहायला जेव्हा जातो ना आपण, माझ्या आयुष्यात हा योग एकदा दोनदा आलेला आहे, तेव्हा खरंच एक गोष्ट प्रचंड जाणवली. जी स्वच्छतागृह असतात आपल्या स्टेडियमवरची ती फार सुंदर असतात बरं का. अचानक स्वच्छतागृहांवर कसं काय घसरायचं म्हणून बुवा हे आपलं एक्झाम्पल देऊयात. थोड्या वेळापूर्वी आपण तो विषय इनिशिएट केला होता ना, स्वच्छतागृह, नाशिकमधल्या स्वच्छतागृहांची अवस्था आणि ह्या स्वच्छतागृहांमध्ये उदयाला येणारा लेखक. बरेच लेख लिहितात लोक, बोलूया त्या सगळ्याबद्दल थोडाच वेळात. थोडाच वेळात 4 ट्रॅक्स पण प्ले करतोय. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.